50 languages.
87.
Sattasi.
Sattasi.
Vergangenheit der Modalverben 1.
Bhutkalvachak sahayakari kriyae 1.
Bhutkalvachak sahayakari kriyae 1.
Wir mussten die Blumen gießen.
Hame paudon ko pani dena pada.
Hame paudon ko pani dena pada.
Wir mussten die Wohnung aufräumen.
Hame ghar theek karna pada.
Hame ghar theek karna pada.
Wir mussten das Geschirr spülen.
Hame bartan dhone pade.
हमें बर्तन धोने पड़े।
Musstet ihr die Rechnung bezahlen?
क्या तुम्हें बिल देना पड़ा?
क्या तुम्हें बिल देना पड़ा?
Musstet ihr Eintritt bezahlen?
क्या तुम्हें प्रवेश शुल्क देना पड़ा?
क्या तुम्हें प्रवेश शुल्क देना पड़ा?
Musstet ihr eine Strafe bezahlen?
क्या तुम्हें जुर्माना देना पड़ा?
क्या तुम्हें जुर्माना देना पड़ा?
Wer musste sich verabschieden?
कौन जाना चाहता है?
कौन जाना चाहता है?
Wer musste früh nach Hause gehen?
किसे घर जल्दी जाना है?
किसे घर जल्दी जाना है?
Wer musste den Zug nehmen?
किसे ट्रेन पकड़नी है?
किसे ट्रेन पकड़नी है?
Wir wollten nicht lange bleiben.
हम और रहना नहीं चाहते थे.
हम और रहना नहीं चाहते थे.
Wir wollten nichts trinken.
हम कुछ पीना नहीं चाहते थे.
हम कुछ पीना नहीं चाहते थे.
Wir wollten nicht stören.
हम परेशान नहीं करना चाहते थे.
हम परेशान नहीं करना चाहते थे.
Ich wollte eben telefonieren.
मैं फोन करने ही वाला था.
मैं फोन करने ही वाली थी.
Ich wollte ein Taxi bestellen.
मैं टैक्सी बुलाना चाहता था.
मैं टैक्सी बुलाना चाहती थी.
Ich wollte nämlich nach Haus fahren.
वास्तव में मैं घर जाना चाहता था.
वास्तव में मैं घर जाना चाहती थी.
Ich dachte, du wolltest deine Frau anrufen.
मुझे लगा कि तुम अपनी पत्नी को फोन करना चाहते थे.
मुझे लगा कि तुम अपनी पत्नी को फोन करना चाहते थे.
Ich dachte, du wolltest die Auskunft anrufen.
मुझे लगा कि तुम सूचना सेवा को फोन करना चाहते थे.
मुझे लगा कि तुम सूचना सेवा को फोन करना चाहते थे.
Ich dachte, du wolltest eine Pizza bestellen.
मुझे लगा कि तुम पिज्जा मंगवाना चाहते थे.
मुझे लगा कि तुम पिज्जा मंगवाना चाहते थे.